आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन तुटवड्यावरून विरोधकांचा आजही संसदेत गदारोळ। लोकसभा सभापती ओम बिर्लांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यावर आज सभापतींनी चाललं कामकाज। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावरच्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचं सरकारचं राज्यसभेत आश्वासन। तीन अटींवर युद्ध थांबवण्याची इराणची तयारी। आणि भारताचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना हुमुरसा ओलांडण्यासाठी इराणची परवानगी। अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यावरून आज विरोधकांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली। लोकसभेत विरोधकांच्या निषेधाच्या घोषणांमुळे सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास ठराव काल आवाजी मतदानानं फेटाळला गेला, त्यानंतर आज बिर्ला यांनी कामकाजाची सूत्र हातात घेतली। अविश्वास प्रस्तावावर सभापती ओम बिर्ला यांनी आज निवेदन दिलं। स्वतंत्र भारताच्या संसदीय इतिहासात लोकसभा सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर 2 दिवस 12 तासांपेक्षा जास्त चर्चा झाली। सर्वांचे विचार, तर्क आणि सूचनांवर चर्चा व्हावी यासाठी इतका जास्त वेळ गेला। हे सदन भारताच्या 140 कोटी नागरिकांच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे, त्यामुळे प्रत्येक सदस्य नियमांनुसार आणि विषयाच्या प्राधान्यानुसार निवेदन देईल, याकडे आपण लक्ष दिल्याचं बिर्ला म्हणाले। बिर्ला यांच्या निवेदनानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत आज जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावरच्या हल्ल्याची सखोल चौकशी केली जाईल, असं आश्वासन सभागृह नेते JP नड्डा यांनी दिलं। राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। सरकार हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेत असून त्याचा सखोल तपास व्हावा यासाठी वचनबद्ध आहे, त्यामुळे अब्दुल्ला यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना सरकार करेल, असं नड्डा म्हणाले। तसंच विरोधकांनी या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीकाही नड्डा यांनी केली। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला काल एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारातून सही सलामत बचावले। अब्दुल्ला जम्मू इथं एका विवाह सोहळ्याला गेले असताना ही घटना घडली। हल्लेखोराला पोलिसांनी पकडलं असून त्याची ओळख पटली आहे। 63 वर्ष वयाचा आरोपी कमाल सिंग जामवाल यानं पोलिसांना सांगितलं की तो गेली 20 वर्ष अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधत होता। त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केलं असून पुढचा तपास सुरू आहे। सरकार स्वयंपाकाच्या गॅसची आयात सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशननं म्हटलं आहे। LPG सिलेंडरच्या वाटपात घरगुती पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे। LPG पुरवठ्यासाठी आलेल्या इतर विनंतीवर सध्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालकांचा समावेश असलेल्या संयुक्त समितीद्वारे आढावा घेतला जात असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे। ऐतिहासिक दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अभिवादन केलं। 1930 महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आजच्याच दिवशी सुरू झालेली दांडी यात्रा हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक निर्णायक क्षण होता। या चळवळीनं देशात स्वावलंबनाची भावना निर्माण केली। हेच स्वावलंबन आता आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। सत्याच्या मार्गावर ज्या विभूतींनी आनंदाची अनुभूती घेतली त्या सत्याची जाणीव ठेवून आपल्याला मार्गक्रमण करायला हवं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। शेतीमध्ये बियाणं पेरण्यापासून ते पीक प्रक्रियेपर्यंत महिला महत्वपूर्ण भूमिका बजावतात, त्यांचा सहभाग धोरण निर्मितीत वाढायला हवा, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शेती आणि अन्न प्रणालीत महिलांची भूमिका या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या। शेती आणि संलग्न उपक्रमांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या शेतकरी महिलांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्रातल्या राहीबाई पोपरे यांच्या बीज संरक्षण कार्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी भाषणात केला।
महाराष्ट्र के एक जनजातीय समुदाय के आने वाले श्रीमती राहीबाई सीमा पोपरे जी ने विभिन्न फसलों की प्रजातियों का संरक्षण किया है। उन्हें सीड मदर के नाम में जाना जाता है।
शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या लखपती दीदी, डेरोन दीदी अशा विविध योजनांची माहिती राष्ट्रपतींनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आज 13वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच असल्यानं पश्चिम आशिया क्षेत्रात अद्याप संहार थांबलेला नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेशिनकियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी 3 अटी जाहीर केल्या आहेत. अल जजिरा या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की इराणच्या कायदेशीर हक्कांचं संरक्षण, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात हल्ला होणार नाही अशी आंतरराष्ट्रीय हमी मिळाली तर इराण तात्काळ युद्ध थांबवायला तयार आहे. मात्र ही तयारी म्हणजे इराणची कमजोरी असल्याचा समज करून घेऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. युद्ध थांबवण्याची योग्य वेळ अद्याप आली नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. केंटकी इथं एका सभेत त्यांनी सांगितलं की युद्धात अमेरिकेचा विजय झाला आहे, मात्र मिशन पूर्ण होईपर्यंत लढाई संपणार नाही असं ते म्हणाले. या युद्धावर पहिल्या 6 दिवसात अमेरिकेचे 11 अब्ज $30 कोटी खर्च झाले असल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉननं तिथल्या संसदेत सांगितलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या झालेल्या चर्चेनंतर इराणनं भारताचे ध्वज असलेल्या 2 तेलवाहू जहाजांना होमुर्झच्या समुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. पुष्पक आणि परिमल ही दोन्ही जहाजं होमुर्झमधून प्रवास करून भारतात येतील. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे भारताची 28 जहाजं होमुर्झच्या समुद्रधुनीच्या परिसरात थांबून आहेत. या जहाजांवर सुविधा पुरवणं आणि सुरक्षितता यावर संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आसाममध्ये गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 22वा हप्ता वितरित करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या 18,640 कोटी रुपये थेट देशातल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करतील असंही त्यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 4,27,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असे ओळख असलेले राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाज माध्यमाच्या पोस्टमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड इथं प्रीतीसंगामावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर केलं. 28 मार्च ते 12 एप्रिल 2026 दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. पहिला सामना 28 मार्च रोजी बेंगळुरुमधील एम चिन्नास्वामी मैदानावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. त्यानंतर 29 तारखेला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. बेंगळुरु, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनौ, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद या 10 ठिकाणी 19 सामने खेळवले जातील असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांबरी यांना आपला स्वीडिश जोडीदार गोरान गोरेन्सन्स यांच्यासह पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन तुटवड्यावरून विरोधकांचा आजही संसदेत गदारोळ. लोकसभा सभापती ओम बिर्लांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यावर आज सभापतींनी चालवलं कामकाज. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावरच्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचं सरकारचं राज्यसभेत आश्वासन. 3 अटींवर युद्ध थांबवण्याची इराणची तयारी आणि भारताचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना होमुर्झ ओलांडण्यासाठी इराणची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.